हरि ओम। मनाच्या श्लोकांच्या मालिकेतला आणखी एक तेजस्वी मणी, 203 क्रमांकाचा श्लोक। मना सर्वही संग सोडूनी द्यावा, अति आदरे सज्जनाचा करावा, जयासेनी संगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे। आता आपण पाहिलं की संघ सोडून द्यावा असं खूप वेळा समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे। संघ सोडून द्यावा म्हणजे कोणाचा संघ सोडून द्यावा? जे पैशांच्या मागे लागलेले आहेत त्यांचा संघ सोडून द्यावा, जे जगातल्या उपभोग्य वस्तूंच्या मागे धावत आहेत त्यांच्या बरोबर आपण त्या स्पर्धेत धावू नये। पण कोणाचा संघ धरावा ज्यामुळे सगळी आसक्ती किंवा संघ तुटत असतो? सज्जनाचा।